हेलो गुड आफ्टरनून संध्या मॅम, काजल बोलते मधून. मॅम तुम्ही लास्ट टाइम इन्क्वायरी केली होती ना फ्लॅट रिगार्डिंग, सो त्याबद्दल बोलायचं होतं. मॅम मी तुम्हाला इव्हेंट बद्दल सांगितलं होतं ना, ऑप्शन्स अनलिमिटेड. हा सो तुम्ही विजिट केली आहे का? ओके ऍक्च्युली मॅम हा इव्हेंट कालपर्यंतच असणार होता, 3 दिवस असणार होता, पण कस्टमर रिक्वेस्ट म्हणून मग हा इव्हेंट एक्सटेंड करण्यात आलेला आहे. सो अजून एक आठवडा हा इव्हेंट होणार आहे मॅम संडे पर्यंत. सो तुम्ही कधी विजिट करू शकता? अच्छा सो मॅम तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून घ्याल का? ओके
पण नाही तिला ते प्रोजेक्ट नाही आवडते, मेन रोडला येते, हायवेवर येते.
मॅम दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही बघू शकता, कारण 30 प्रोजेक्ट त्या इव्हेंट एका जागी तुम्हाला बघायला मिळतील ऍट अ टाइम, प्लस 7 जे नवीन लॉन्च होणारे आहेत ना मॅम, सो तेही तुम्हाला बघायला मिळतील. सो जर सो तुम्ही इंटरेस्टेड असाल.
मुंबईत इंटरेस्ट आहे.
मुंबईमध्ये इंटरेस्ट आहे का? मला वाटलं पुण्यामध्ये हवाय. मग तुम्ही मॅम एक नंबर नोट डाऊन कराल का? नाही तुम्ही एक नंबर, हा आमच्या मुंबईच्या ऑफिसचा नंबर तुम्ही नोट डाऊन कराल का? त्यांना जर तुम्ही कॉल केला तर
बोलणं.
बरं ठीक आहे, चालेल मॅम, थँक्यू.